दशक तीसरा समास सहावा आध्यात्मिकता श्रीराम तापत्रयाचे लक्षण आता सांगी जेल निरूपण श्रोती करावे श्रवण एकाग्र होऊनी श्रीराम जे तापत्रयी बोळला तो संत संगे निवाला आर्तभूत तोषला पदार्थ देवी श्रीराम क्षुधाक्रांतास मिळे अन्न तृषाक्रांतास जीवन बंदी पडिल्याचे बंधन तोडिता सुख श्रीराम महापुरे जाजावला तो पैल तीरास नेला का तो स्वप्नीचा चेईला स्वप्न दुःखी श्रीराम कोणी एकासी मरण येता दिले जीवन दान संकटास निवारण तोडिता सुख श्रीराम रोगी यास औषध सप्रचित आणि शुद्ध तयासी होये आनंद आरोग्य होता श्रीराम तैसा संसारे दुःखवला त्रिविधतापे पोळला तोची एक अधिकारी जाला परमार्थासी श्रीराम ते त्रिविधताप ते कैसे आता बोली जेत तैसे ये विषयी एक असे वाक्याधार श्रीराम देहेंद्रिय प्राणेन सुखं दुःखं च प्राप्यते इमं आध्यात्मिकं तापं जायते दुःखदेहिनां सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः शुभाशुभेन कर्मणा देहान्ते यमयातना स्वर्गनरकादिभोक्तव्यम् इदं चैवाधिदैविकम् एकताप आध्यात्मिक दुजातो आदिभौतिक तिसरा आदिदैविक ताप जाणावा श्रीराम आध्यात्मिक तो कोण कैसी त्याची ओळखण आदिभूती कारणे काचे लक्षण जाणिजे कैसे श्रीराम आदिदैविक तो कैसा कवण तयाची दशा हेही विशद कळे ऐसा विस्तार कीजे श्रीराम हाजी म्हणोनी वक्ता जाला कथा विस्तारिता आध्यात्मिक ताप आता सावध ऐका श्रीराम देह इंद्रिय आणि प्राण यांचे योगे आपण सुख दुःखे सिणे जाण या नाव आध्यात्मिक श्रीराम देहा मधून जे आले इंद्रिये प्राणे दुःख जाले ते आध्यात्मिक बोलिले तापत्रयी श्रीराम देहामधून काये आले प्राणे कोण दुःखे जाले आता हे विशद केले पाहिजे की श्रीराम खरुज खवडे पुळिया नारू नखरुडे मांजर्या देवी गोवरू देहामधील विकारू या नाव आध्यात्मिक श्रीराम काख मांजरी केश तोड वोखटे वर्ण काळ फोड व्याधी मूळ व्याधी महाजड या नाव आध्यात्मिक श्रीराम अंगुळ वेडे गाल फुगी कंडलागे जे वाऊगी हिरडी सुजे भरे बलंबी या नाव आध्यात्मिक श्रीराम वाऊगे फोड उठती का ते सुजे आंग कांती वात आणि तिडका लागती या नाव आध्यात्मिक श्रीराम नाईटे अंदूवज कर्ण पेहाचे पोट विस्तीर्ण बैसले टाळे फुटती कर्ण या नाव आध्यात्मिक श्रीराम कुष्ठ आणि बोला कुष्ठ पंड्यारोग्य अतिश्रेष्ठ क्षयरोगाचे कष्ट या नाव आध्यात्मिक श्रीराम वाटी वटक वाये गोळा हाती पायी लागती कळा भोवंडी लागे वेळो वेळा या नाव आध्यात्मिक श्रीराम वोलांडा आणि वळ पोटसुळाची तळमळ आर्धशीसी उठे कपाळ या नाव आध्यात्मिक श्रीराम दुःखे माज आणि मान पुष्टी ग्रीवा आणि वदन आस्ती सांदे दुःखती जाण या नाव आध्यात्मिक श्रीराम कुळिक तरळ कामिणी मुरमा सुंठरे माळिणी विदेशी लागले पाणी या नाव आध्यात्मिक श्रीराम जळसोस आणि हिवारे गिरीविरी आणि अंधारे ज्वर पाचाव आणि इशारे या नाव आध्यात्मिक श्रीराम शैत्य उष्ण आणि तृष्णा क्षुधा निद्रा आणि दिशा विषय तृष्णेची दुर्दशा याव नाव आध्यात्मिक श्रीराम आळसी मूर्ख आपेसी भय उद्भवे मानसी विसराळू दुश्चित्त आर्हीर्निशी या नाव आध्यात्मिक श्रीराम मूत्र कोड आणि परमे रक्तपीती रक्तपरमे खडा चढाचे निश्रमे या नाव आध्यात्मिक श्रीराम मुरडा हागवण उन्हाळे दिशा कोंडता आंदोळे एक वेथा असो न नकळे या नाव आध्यात्मिक श्रीराम गाठी ढळली जाले जंत पडे आव आणि रक्त अन्न तैसेची पडत या नाव आध्यात्मिक श्रीराम पोटफुगी आणि तडस भरला हिर लागला घास फोडी लागता कासावीस या नाव आध्यात्मिक श्रीराम उचकी लागली उसित गेला पीत उसळले उलाट झाला खरे पडसा आणि खोकला या नाव आध्यात्मिक श्रीराम उसळला दमा आणि धाप पडजिभ ढासी आणि कफ मावा ज्वर आणि संताप या नाव आध्यात्मिक श्रीराम कोणी सेंदूर घातला तेथे प्राणी निर्बुजला घशामध्ये फोडा झाला या नाव आध्यात्मिक श्रीराम गळसोट्या आणि जीभ झडे सदामुखी दुर्गंधी पडे दंतहीन लागती किडे या नाव आध्यात्मिक श्रीराम जरंडी घोलाणा गंडमाळा अवचिता स्वये फुटे डोळा आपणची कापी अंगुळा या नाव आध्यात्मिक श्रीराम कळा तिडका लागती काते दंत उन्मळती अधर जिव्हा रगडती या नाव आध्यात्मिक श्रीराम कर्ण दुःख नेत्र दुःख नाना दुःखे घडे शोक गर्भांध आणि नपुष्यक्य या नाव आध्यात्मिक श्रीराम फुले वडस आणि पडळे केडगरता रातांधळे दुश्चित भ्रमिष्ट आणि खुळे या नाव आध्यात्मिक श्रीराम मुके बधिर राखोडे थोटे चळले आणि वेडे पांगुळ कुरे आणि पावडे या नाव आध्यात्मिक श्रीराम तारसे घुले कोणे कैरे गारोळे जामून टाफरे शंडागुळे गेंगाणे विदरे या नाव आध्यात्मिक श्रीराम दांतिरे बोचिरे घानाळ घाणहीन श्रोत्रहीन बरळ अतिकृश अतिस्थूळ या नाव आध्यात्मिक श्रीराम तोतरे बोबडे निर्वळ रोगी कुरूप कुटीळ मत्सरी खादाड तपिळ या नाव आध्यात्मिक श्रीराम संतापी अनुतापी मत्सरी कामिक हेवा तिरस्कारी पापी अवगुणी विकारी या नाव आध्यात्मिक श्रीराम उठवणे ताठा करक आवटळे आणि लचक सुजी आणि चालक या नाव आध्यात्मिक श्रीराम मुल आडवे गर्भपात स्तनगुंते सनपात संसार कोंडे आपमृत्य या नाव आध्यात्मिक श्रीराम नख भिख आणि हिंगुरडे बाष्ट आणि वावडे उगीच दात खिळपडे या नाव आध्यात्मिक श्रीराम झडती पाती सुदती भुवया नेत्री होती रांझणवडिया चाळसी लागे प्राणिया या नाव आध्यात्मिक श्रीराम वांग तिळ सुरमे लासे चामखिळ गलंडे मसे सुकुर होई जे मानसे या नाव आध्यात्मिक श्रीराम नाना फुग आणि आवाळे आंगी दुर्गंधी प्रबळे चाई चाटी लाळगळे या नाव आध्यात्मिक श्रीराम नाना चिंतेची काजळी नाना दुःखे चित्तपोळी व्याधी वाचून तळमळी या नाव आध्यात्मिक श्रीराम वृद्धपणीच्या आपदा नाना रोग होती सदा देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक श्रीराम नाना व्याधि नाना दुखे नाना भोग नाना खांडके प्राणी तळमळी शोके या नाव आध्यात्मिक श्रीराम। ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप सांगता सरेना अमूप दुःख सागर श्रीराम। बहुत काय बोलावे श्रोती संकेते जाणावे पुढे बोलिदे स्वभावे आदिभूतिक श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे आध्यात्मिक ताप निरूपण नाम समास सहवा। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक तिसरा समास सातवा आधिभौतिक ताप। श्रीराम मागा जाले निरूपण आध्यात्मिकाते लक्षण आता आधिभूतिक तो कोण सांगिजेल श्रीराम। सर्वभूतेन संयोगात सुखं दुःखं च जायते द्वितीयताप संताप सत्यं चैवाधिभौतिकः। सर्वभूतांसेनि संयोगे सुख दुःख उपजो लागे ताप होता मन भंगे या नाव आदिभूतिक श्रीराम। तरी या आदिभूतिकाचे लक्षण प्रांजळ करू निरूपण जेणे अनुभवाचे ये पूर्ण ओळखी तापत्रयाची श्रीराम। ठेचा लागती मोडती काटे विझती शस्त्रांसे धायटे सलसिलका आणि सराटे या नाव आदिभूतिक श्रीराम। अंग्या आणि काच कुहिरी आवचटा लागे शरीरी गांधीर येऊन दंश करी या नाव आदिभूतिक श्रीराम। मासी गोमासी मोहळ मासी मुंगी तेल मुंगी दास दसी सोट जळू लागे यासी आदिभूतिक बोलिजय श्रीराम। पिसा पिसोळे चाचण कुसळे मुंगळे ढेकुण विशीफ भोवर गोचिड जाण या नाव आदिभूतिक श्रीराम। गोंबी विंसू आणि विखार व्याघ्र लांडिगे आणि सूकर गौसायळ सामर या नाव आदिभूतिक श्रीराम। रान गाई रान म्हैसे रान शकट आणि रीसे रान हाती लाव पिसे या नाव आदिभूतिक श्रीराम। सुसरीने वोढून नेले काते आवचिते बुडाले आथवा खळाळी पडिले या नाव आदिभूतिक श्रीराम। नाना विखारे आजगर नाना मगरे जळचर नाना वनचरे अपार या नाव आदिभूतिक श्रीराम। अश्व वृषभ आणि खर स्वान सूकर जंबुक मार्जर ऐसी बहुविध क्रूर या नाव आदिभूतिक श्रीराम। ऐसी कर्कशे भयानके बहुविध दुःखदायके दुःखे दारुणे अनेके या नाव आदिभूतिक श्रीराम। भीती माळवदे पडती कडे भुयेरी कोसळती वृक्ष अंगावरी मोडती या नाव आदिभूतिक श्रीराम। कोणी एकाचा श्राप जडे कोणी एके केले चेडे आधांतरी होती वेडे या नाव आदिभूतिक श्रीराम। कोणी एके चाळविले कोणी एके भ्रष्टविले कोणी एके धरून नेले या नाव आदिभूतिक श्रीराम। कोणी एके दिले विष कोणी एके लाविले दोष कोणी एके घातले पाश या नाव आदिभूतिक श्रीराम। अवचिता शेर लागला नेण बिबवा चिडला प्राणी घुरे जाजावला या नाव आदिभूतिक श्रीराम। इंगळावरी पाय पडे शिळे खाले हात सापडे धावता आडखुळे पडे या नाव आदिभूतिक श्रीराम। वापी कूप सरोवर गरता कडा नदी तीर आवचिते पडे शरीर या नाव आदिभूतिक श्रीराम। दुर्गा खाले कोसळती झाडावरून पडती तेणे दुःखे आक्रंदती या नाव आदिभूतिक श्रीराम। सीते ओठ तरकती हात पाव टाका फुटती चिखल्या जिव्हाळ्या लागती या नाव आदिभूतिक श्रीराम। अशन पानाची ये वेळे उष्णरसे जिव्हा पोळे दात कस्करे आणि हरळे या नाव आदिभूतिक श्रीराम पराधेन बाळपणी कुशब्द मारजाचणी अन्न वस्त्रे वीण आळणी या नाव आदिभूतिक श्रीराम सासुरवास गालोरे ठुणके लासणे चिमोरे आले रुदन नधरे या नाव आदिभूतिक श्रीराम सुकता कान पीळिता कातो हो डोळा हिंग घालिती सर्व काळ धारकी धरिती या नाव आदिभूतिक श्रीराम नाना प्रकारीचे मार दुर्जन मारिती अपार दुरी अंतरे माहेर या नाव आदिभूतिक श्रीराम कर्ण नासिक विंधिले बळेची धरुन गोधिले खोडी जाली या पोळविले या नाव आदिभूतिक श्रीराम परचक्री धरून नेले नीच याती सदिधले दुर्दशा होऊन मेले या नाव आदिभूतिक श्रीराम नाना रोग उद्भवले जे आध्यात्मिकी बोलिले वैद्य पंचाक्षरी आणिले या नाव आदिभूतिक श्रीराम नाना वेथेचे निर्शन भावया औषध दारुण बळात्कारे देती जाण या नाव आदिभूतिक श्रीराम नानावल्लीचे रस काळे गरगोड कर्कश घेता होये कासा वीस या नाव आदिभूतिक श्रीराम ढाळ आणि उखाळ देती पथ्य कठीण सांगती अनुपान चुकता विपत्ती या नाव आदिभूतिक श्रीराम फाड रक्त फासणी गुल्लडागांची जाचणी तेणे दुःखे दुःखवे प्राणी या नाव आदिभूतिक श्रीराम रुचिक बिबवे घालिती नाना दुःखे दडपे देती शिरा तोडिती जळा लाविती या नाव आदिभूतिक श्रीराम बहुरोग बहु औषधे सांगता अपारे अगाधे प्राणी दुखवे तेणे खेदे या नाव आदिभूतिक श्रीराम बोलाविला पंचाक्षरी धूरमार पीडा करी नाना यातना चतुरी आदिभूतिक जाणिदे श्रीराम दरवडे घालूनिया जना तस्कर करीती यातना तेने दुःख होये मना या नाव आदिभूतिक श्रीराम अग्नीचे नी ज्वाळे पोळे तेने दुःखे प्राणी हरंबळे हानी जालिया विवळे या नाव आदिभूतिक श्रीराम नाना मंदिरे सुदरे नाना रत्नांची भांडारे दिव्यांबरे मनोहरे दग्ध होती श्रीराम नाना धान्ये नाना पदार्थ नाना पशु नाना स्वार्थ नाना पात्रे नाना अर्थ मनुष्ये भस्म होती श्रीराम आग्न लागला शेती धान्ये बणव्या आणि खडकुती युक्षदंड जळोन जाती अकस्मात श्रीराम ऐसा आग्न लागला अथवा कोणी लाविला हानी जाली का पोळला या नाव आदिभूतिक श्रीराम ऐसे सांगता बहुत होती वन्हीचे आघात तेणे दुःखे दुःखवे चित्त या नाव आदिभूतिक श्रीराम हारपे विसरे आणि सांडे नासे गाहाळे फुटे पडे असाध्य होये कोणीकडे या नाव आदिभूतिक श्रीराम प्राणी स्थानभ्रष्ट झाले नाना पशुते चुकले कन्या पुत्र गाहाळले या नाव आदिभूतिक श्रीराम तस्कर अथवा दावेदार आवचिता करीती संहार लुटिती घरे नेती खिल्लार या नाव आदिभूतिक श्रीराम नाना धान्ये केळी कापिती पानमळा मीठ घालिती ऐसे नाना आघात करीती या नाव आदिभूतिक श्रीराम मैंद उचले घाणोरी सुवर्णपंथी भुररे करी ठकू सिंतरु वरपे करी वरपा घालिती श्रीराम गठी छोडे द्रव्य सोडिती नाना अलंकार काढिती नाना वस्तू मूषक नेती या नाव आदिभूतिक श्रीराम वीज पडे शिव पडे प्राणी प्रजंदी सापडे कातो महापुरी बुडे या नाव आदिभूतिक श्रीराम भोवरे वळणे आणि धार वोसाणे लाटा अपार वृश्चिक गोंबी आजगर वा होन जाती श्रीराम। तया मध्ये प्राणी सापडला खडकी बेटी आडकला बुडत बुडत वाचला या नाव आदिभूतिका श्रीराम। मना सारिखा नसे संसार कुरूप कर्कश स्त्री क्रूर विधवा कन्या मूर्ख पुत्र या नाव आदिभूतिका श्रीराम। भूतपिशाच लागले अंगावरून वारे गेले अबद्ध मंत्रे प्राणी चळले या नाव आदिभूतिका श्रीराम। ब्राह्मण समंध शरीरी बहुसाल पीडा करी शनेश्वराचा धोका धरी या नाव आदिभूतिका श्रीराम। नानागृहे काळवार काळतिथी घातचंद्र काळवेळ घात नक्षत्र या नाव आदिभूतिका श्रीराम। शिंक पिंगळा आणी पाली गोखटे होला काक कलाली चिंता काजळी लागली या नाव आदिभूतिका श्रीराम। दिवटा सर्वदा भाकून गेला अंतरी धोका लागला दुःस्वप्ने जाजावला या नाव आदिभूतिका श्रीराम। भालू भुंके श्वान रडे पाली अंगावरी पडे नाना चिन्हे चिंता पवाडे या नाव आदिभूतिका श्रीराम। बाहेरी निगता अपशकुन नाना प्रकारे विच्छिन्न तेणे गुणे भंगे मन या नाव आदिभूतिका श्रीराम। प्राणी बंदी सापडला यातने वरपडा जाला नाना दुःखे दुःखवला या नाव आदिभूतिका श्रीराम। प्राणी राजदंड पावत जेरबंद चाबुकवेत दरे मार तळवे मार होत या नाव आदिभूतिका श्रीराम। कोरडे पारंब्या फोक बहुप्रकारे अनेक बहुताडिती आदिभूतिक या नाव बोलिजे श्रीराम। मोघरी मार बुधले मार चौखरून डुंगारणे मार बुक्या गचांड्या गुडघे मार या नाव आदिभूतिक श्रीराम। लाता तपराखा सेण मार कानखडे दगड मार नाना प्रकारीचे मार या नाव आदिभूतिक श्रीराम। तांगणे टिपया पिछोडे बेडी बुधनाल कोलदंडे रक्षण निग्रह चहूकडे या नाव आदिभूतिका श्रीराम। नाकवणी चुनवणी मीठवणी रायवणी गुळवण्याची जाचणी या नाव आदिभूतिका श्रीराम। जळामध्ये बुचकुळीती हस्ती पुढे बांधोन टाकिती हाकिती छळिती याता याती या नाव आदिभूतिका श्रीराम। कर्णछेद घ्राणछेद हस्तछेद पादछेद जिह्वाछेद अधरछेद या नाव आदिभूतिका श्रीराम। तीरमार सुळी देती नेत्र वृषण काढती नखो नखी सुया मारती या नाव आदिभूतिका श्रीराम। पारड्यामध्ये घालणे काकडे लोट करणे का भांड्या मुखे उडवणे या नाव आदिभूतिका श्रीराम। कानी खुंट्या आदळिती अपानी मेख मारिती खाल काढून टाकिती या नाव आदिभूतिका श्रीराम। भोत आणी बोटे बोटी अथवा गळ घालणे कंठी सांडस लावून आटाटी या नाव आदिभूतिका श्रीराम। शिसे पाजणे विष देणे अथवा शिरछेद करणे का पाया तळी घालणे या नाव आदिभूतिका श्रीराम। सरड मांजरे भरीती अथवा फाशी देऊन देती नाना परी पीडा करीती या नाव आदिभूतिका श्रीराम। स्वान प्रळये व्याघ्र प्रळये भूत प्रळये सुसरी प्रळये शस्त्र प्रळये विष प्रळये या नाव आदिभूतिका श्रीराम। शिरा ओढून घेती टेंभे लावून भाजीती ऐशा नाना विपत्ती या नाव आदिभूतिका श्रीराम। मनुष्य हानी वित्त हानी वैभव हानी महत्व हानी पशुहानी पदार्थ हानी या नाव आदिभूतिका श्रीराम। बाळपणी मरे माता तारुण्यपणी मरे कांता वृद्धपणे मृत्य सुता या नाव आदिभूतिका श्रीराम। दुःख दारिद्र्य आणि ऋण विदेश पळणी नागवण आपदा अनुपत्ती कदान्न या नाव आदिभूतिका श्रीराम। आकांत वाखा प्रळय युद्ध होता पराजय जिवलगांसा होये क्षये या नाव आदिभूतिक श्रीराम कठीण काळ आणे दुष्काळ साशंका आणि वोखटी वेळ उद्वेग्न चिंतेचे हळाळ या नाव आदिभूतिक श्रीराम घाणाच रखी शिरकला चाका खाले सापडला नाना वन्ही तपडिला या नाव आदिभूतिक श्रीराम नाना शस्त्रे भेदिला नाना स्वापदी भक्षिला नाना बंती बंदी पडिला या नाव आदिभूतिक श्रीराम नाना कुवासे निर्बुजे नाना अपमाने लाजे नाना शोके प्राणी झिजे या नाव आदिभूतिक श्रीराम ऐसे सांगता पार आहेत दुःखाचे डोंगर श्रोती जाणावा विचार आदिभूतिकाचा श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आदिभूतिक ताप निरूपण नाम समास सातवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक तिसरा समास आठवा आदिदैविकता श्रीराम मागा बोलिला आध्यात्मिक त्या उपरी आदिभौतिक आता बोली जाईल आदिदैविक तो सावध ऐका श्रीराम शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना स्वर्ग नरकादि भोक्तव्यम इदं चैवाधिदैविकम् शुभाशुभ कर्माने जना देहांती येम यातना स्वर्ग नरक भोग नाना या नाव आदिदैविक श्रीराम नाना दोष नाना पातके मदांधपणे अविवेके केली परीते दुःखदायके येम यातना भोगविती श्रीराम आंग बळे द्रव्य बळे मनुष्य बळे राज बळे नाना सामर्थ्याचे निबळे अकृत्य करीती श्रीराम नीती सांडूनिया तत्वता करू नये तेची करता येम यातना भोगीता जीव जाये श्रीराम डोळे झाकून स्वार्थ बुद्धी नाना अभिलाष कुबुद्धी वृत्ती भूमी सीमा सांधी द्रव्यदारा पदार्थ श्रीराम मातलेपणे उन्मत्त जीवघात कुटुंबघात अप्रमाण क्रिया करीत म्हणून येम यातना श्रीराम मर्यादा सांडूनी चालती ग्रामादंडी ग्रामाधिपती देशादंडी देशाधिपती नीतिन्याय सांडिता श्रीराम देशाधिपतीस दंडिता रावो रायास दंडिता देवो राजा न करिता नीतिन्यावो म्हणून येम यातना श्रीराम अनीतीने स्वार्थ पाहे राजा पापी होऊ न राहे राज्या अंती नरक आहे म्हणून या श्रीराम राजा सांडिता राजनीती तयास येम गांजिती येम नीती सांडिता धावती देवगण श्रीराम ऐसी मर्यादा लाविली देवे म्हणून नीतीने वर्तावे नीती न्याय सांडिता भोगावे येम यातनेशी श्रीराम देवे प्रेरिले येम म्हणून आदिदैविक नाम तृतीय ताप दुर्गम येम यातनेचा श्रीराम येम दंड येम यातना शास्त्री बोलिले प्रकार नाना भोग कदापि चुकेना या नाव आदिदैविक श्रीराम येम यातनेचे खेद शास्त्री बोलिले विशद शेरीरी घालूनी अप्रमाद नाना प्रकारे श्रीराम पाप पुण्याची शरीरे स्वर्गी असती कळीवरे त्यात घालून नाना प्रकारे पाप पुण्य भोगविती श्रीराम नाना पुण्य नाना विळास नाना दोषे यातना कर्कश शास्त्री बोलिले अविश्वास मानूच नये श्रीराम वेदाज्ञेने न चालती हरिभक्ती न करीती त्यास येम यातना करीती या नाव आदिदैविक श्रीराम अक्षोभ नरकी उदंड जीव जुनाट किडे करीती खख बांधो नटाकिती हात पाव या नाव आदिदैविक श्रीराम उदंड पैस लाहान मुख कुंभाकार कुंड एक दुर्गंधी उकाडा कुंभपाक या नाव आदि दैविक श्रीराम तप्त भूमिका ताविती जळत स्तंभ कोटाळविती नाना सांडसलाविती या नाव आदि दैविक श्रीराम येमदंडाचे उदंड मार यातनेची सामग्री अपार भोग भोगिती पापनर या नाव आदि दैविक श्रीराम पृथ्वी मध्ये मार नाना इत्याहून कठीण येम यातना मारिता उसंतची असेना या नाव आदि दैविक श्रीराम चौघे चौकडे वोढीती एकते झोकून पाडीती ताणीती मारिती वोढून नेती या नाव आदि दैविक श्रीराम उठवेना बैसवेना रडवेना पडवेना यातनेवरी यातना या नाव आदि दैविक श्रीराम आक्रंदे रडे आणि फुंजे धकाधकीने निर्बुजे जुर्धरो पंजर होऊन जिजे या नाव आदि दैविक श्रीराम कर्कश वचने कर्कश मार यातनेचे नाना प्रकार त्रास पावती दोषी नर या नाव आदि दैविक श्रीराम मागा बोलिला राजदंड त्याहून येमदंड उदंड तेथील यातना प्रचंड भीमरूप दारुण श्रीराम आध्यात्मिक आदि भौतिक त्याहून विशेष आदि दैविक अल्प संकेते काही एक कळावया बोलिले श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आदि दैविक तापनाम समास आठवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक तिसरा समास नववा मृत्यु निरूपण श्रीराम संसार म्हणजे सवेच स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडीने घडी श्रीराम नित्यकाळाची संगती नकळे होणाराची गती कर्मासारखे प्राणी पडती नाना देशी विदेशी श्रीराम सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष्य जाणे लागे श्रीराम अवचिते काळाचे म्हणियारे मारीत सुटती एक सरे नेऊन घालिती पुढारे मृत्यपंथे श्रीराम होता मृत्याची आटाटी कोणी घालू न सकती पाठी सर्वत्रास कुटाकुटी मागे पुढे होतसे श्रीराम मृत्यकाळ काठी नीकी बैसे बळियाचे मस्तकी महाराजे बळिये लोकी राहे न सकती श्रीराम मृत्य न म्हणे की हा क्रूर मृत्य न म्हणे हा झुंजार मृत्य न म्हणे संग्रामशूर समरंगणे श्रीराम मृत्य न म्हणे की हा कोपी मृत्य न म्हणे हा प्रतापी मृत्य न म्हणे उग्ररूपी महांखळ श्रीराम मृत्य न म्हणे बलाढ्य मृत्य न म्हणे धनाढ्य मृत्य न म्हणे आढ्य सर्वगुणे श्रीराम मृत्य न म्हणे विख्यात मृत्य न म्हणे हा श्रीमंत मृत्य न म्हणे हा अद्भुत पराक्रमी श्रीराम मृत्य न म्हणे हा भूपती मृत्य न म्हणे हा चक्रवती मृत्य न म्हणे हा करामती कैवाड जाणे श्रीराम मृत्य न म्हणे हयपती मृत्य न म्हणे गजपती मृत्य न म्हणे नरपती विख्यात राजा श्रीराम मृत्य न म्हणे वरिष्ठ जनी मृत्य न म्हणे राजकारणी मृत्य न म्हणे वेतनी वेतनधर्ता श्रीराम मृत्य न म्हणे देसाई मृत्य न म्हणे व्यवसायी मृत्य न म्हणे ठाई ठाई पुंडराजे श्रीराम मृत्य न म्हणे मुद्राधारी मृत्य न म्हणे व्यापारी मृत्य न म्हणे परनारी राजकन्या श्रीराम मृत्य न म्हणे कार्याकारण मृत्य न म्हणे वर्णावर्ण मृत्य न म्हणे हा ब्राह्मण कर्मनिष्ठ श्रीराम मृत्य न म्हणे वित्पन्न मृत्य न म्हणे संपन्न मृत्य न म्हणे विद्वज्जन समुदायी श्रीराम मृत्य न म्हणे हा धूर्त मृत्य न म्हणे हा बहुश्रुत मृत्य न म्हणे हा पंडित महाभला श्रीराम मृत्य न म्हणे पुराणिक मृत्य न म्हणे हा वैदिक, मृत्य न म्हणे हा याज्ञिक अथवा जोशी श्रीराम, मृत्य न म्हणे अग्नहोत्री, मृत्य न म्हणे हा श्रोत्री, मृत्य न म्हणे मंत्रयंत्री पूर्णागमी श्रीराम, मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ, मृत्य न म्हणे वेदज्ञ, मृत्य न म्हणे सर्वज्ञ सर्वदान श्रीराम, मृत्य न म्हणे ब्रह्मत्या, मृत्य न म्हणे गोहत्या, मृत्य न म्हणे नानाहत्या स्त्री बाळकादिक श्रीराम, मृत्य न म्हणे रागज्ञानी, मृत्य न म्हणे ताळज्ञानी, मृत्य न म्हणे तत्वज्ञानी तत्ववेत्ता श्रीराम, मृत्य न म्हणे योगाभ्यासी, मृत्य न म्हणे संन्यासी, मृत्य न म्हणे काळासी वंशू जाणे श्रीराम, मृत्य न म्हणे हा सावध, मृत्य न म्हणे हा सिद्ध, मृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी श्रीराम, मृत्य न म्हणे हा गोसावी, मृत्य न म्हणे हा तपस्वी, मृत्य न म्हणे हा मनस्वी उदासीन श्रीराम, मृत्य न म्हणे ऋषेश्वर, मृत्य न म्हणे कवेश्वर, मृत्य न म्हणे दिगंबर समाधिस्थ श्रीराम, मृत्य न म्हणे हटयोगी, मृत्य न म्हणे राजयोगी, मृत्य न म्हणे वीतरागी निरंतर श्रीराम, मृत्य न म्हणे ब्रह्मचारी, मृत्य न म्हणे जटाधारी, मृत्य न म्हणे निराहारी योगेश्वर श्रीराम, मृत्य न म्हणे हा संत, मृत्य न म्हणे हा महंत, मृत्य न म्हणे हा गुप्त होत असे श्रीराम, मृत्य न म्हणे स्वाधेन, मृत्य न म्हणे पराधेन, सकळ जीवास प्राचन मृत्यचे करी श्रीराम, एक मृत्य मार्गी लागले एकी आर्ध प्रंथ क्रमिले, एक ते सेवटास गेले वृद्धपणी श्रीराम, मृत्य न म्हणे बाळ तारुण्य, मृत्य न म्हणे सुलक्षण, मृत्य न म्हणे विचक्षण बहुबोलिका श्रीराम, मृत्य न म्हणे हा आधारू, मृत्य न म्हणे उदारू, मृत्य न म्हणे हा सुंदरू चतुरांग जाणे श्रीराम, मृत्य न म्हणे पुण्यपुरुष, मृत्य न म्हणे हरिदास, मृत्य न म्हणे विशेष सुकृती नर श्रीराम, आता असो हे बोलणे मृत्यापासून सुटिदे कोणे, मागे पुढे विश्वास जाणे मृत्यपंथे श्रीराम, चारी खाणी चारी वाणी चौऱ्यासी लक्ष जीवयोनी, जन्म आले चुतके प्राणी मृत्य पावती श्रीराम, मृत्याभेणे पळो जाता तरी मृत्य सोडिना सर्वथा, मृत्यासन ये चुकविता काही केल्या श्रीराम, मृत्य न म्हणे हा स्वदेशी, मृत्य न म्हणे हा विदेशी, मृत्य न म्हणे हा उपवासी निरंतर श्रीराम, मृत्य न म्हणे हा थोर, मृत्य न म्हणे हा हरिहर, मृत्य न म्हणे अवतार भगवंताचे श्रीराम, श्रोती कोप न करावा हा मृत्य लोक सकळा सठावा, उपजला प्राणी जाईल बरवा मृत्युपंथे श्रीराम, येथे न मनावा किंत हा मृत्य लोक विख्यात, प्रकट दानती समस्त लहान थोर श्रीराम, तथापि किंत मानिजेल तरी हा मृत्य लोक न भेल, या कारणे नासेल उपजला प्राणी श्रीराम, ऐसे जाणोनी या जीवे या ते सार्थकेचे करावे, जनी मरोन उरवावे कीर्ती रूपे श्रीराम, ये रवी प्राणी लहान थोर मृत्य पावती हा निर्धार, बोलिले हे अन्यथा उत्तर मानुचिनये श्रीराम, गेले बहुत वैभवाचे गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेते मृत्यपंथे श्रीराम, गेले बहुत पराक्रमी गेले बहुत कपटकर्मी, गेले बहुत संग्रामी संग्राम सौरे श्रीराम, गेले बहुता बळांचे गेले बहुता काळांचे, गेले बहुता कुळांचे कुळवंतराजे श्रीराम, गेले बहुतांचे पाळक गेले बुद्धीचे चाळक, गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी श्रीराम, गेले विद्येचे सागर गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्यपंथे श्रीराम, गेले बहुत पुरुषार्थाचे
गेले बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे कार्यकर्ते श्रीराम, गेले बहुत शस्त्रधारी, गेले बहुत परोपकारी, गेले बहुत नानापरी धर्मरक्षक श्रीराम, गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे नीतिवंतराजे श्रीराम, गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादी, गेले बहुत वेवादी बहुतापरीचे श्रीराम, गेली पंडितांची थाटे, गेले शब्दांची कचाटे, गेली वादके अचाटे नाना मते श्रीराम, गेले तापशांचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सार मृत्यपंथे श्रीराम, गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी, गेले बहुत नानापरी नाना छंद करूनी श्रीराम, गेले ब्राह्मण समुदाये, गेले बहुत आचार्य, गेले बहुत सांगे काये किती भणवनी श्रीराम, असो ऐसे सकळ ही गेले परंतु एकच राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी श्रीराम, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मृत्य निरूपण नाम समास नववा, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक तिसरा समास दहावा वैराग्य निरूपण। श्रीराम संसार म्हणजे महापूर, माझी जळजरे अपार, डंखू धावती विखार काळ सर्प श्रीराम, आशा ममता देही वेडी, सुसरी करिता ती तडा तोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती श्रीराम, अहंकार नक्रे उडविले नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले नवते प्राणी श्रीराम, काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर वोहटेना भूली पडली श्रीराम, वासना धामिणी पडली गळा, घालून वेताळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक श्रीराम, माथा प्रपंचाचे बोझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने श्रीराम, पडिले भ्रांतीचे अंधारे नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे कागरे भूतबाधा श्रीराम, बहुतेक आवर्ती पडिले प्राणी वाहातच गेले, जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे श्रीराम, देव आपण घालूनी उडी तयासी नेले पैल थडी, येरते अभाविके बापुडी वाहातच गेली श्रीराम, भगवंत भावाचा भुगेला भावार्थ देखोनी भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षी तसे श्रीराम, जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे निर्दासाचे श्रीराम, जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवांसे भाविक जन श्रीराम, जैसा भाव दयापासी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा श्रीराम, जरी भाव असिला माईक तरी देव होये महाठक, नवल तयाचे कौतुक जैशात तैसा श्रीराम, जैसे जयाचे भजन तैसे चिदे समाधान, भाव होता किंचित न्यून आपण ही दुरावे श्रीराम, दर्पणी प्रतिबिंब दिसे जैस्यास तैसे भासे, तया ते सूत्र असे आपण आतपासी श्रीराम, जैसे आपण करावे तैसेची तेणे भावे, जरी डोळे पसरून पहावे तरी तेही टवकारे श्रीराम, भ्रुकुटीसी घालून मीठी पाहाता क्रोधे तेही उठी, आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे श्रीराम, जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देवजाला, जो जैसे भजे त्याला तैसाची बोले श्रीराम, भावे परमार्थाची या वाटा वाहाती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहाटा सज्जन संगे श्रीराम, भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज ते ही श्रीराम, आपण स्वये तरले जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी श्रीराम, धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी, ते हीच एक जन्मजननी सार्थक केला श्रीराम, तयांची वर्णू काय थोरी जयांचा भगवंत कैवारी, कासे लावून उतरी पार दुःखाचा श्रीराम, बहुता जन्माचे सेवटी जेणे चुके अटाटी, तो हो नरदेह भेटी करी भगवंती श्रीराम, म्हणून धन्य ते भाविक जन जेही जोडिले हरिनिधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले श्रीराम, आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी श्रीराम, हरिभक्त वैभवे कनिष्ठ परीतो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट नैराश बोधे श्रीराम, धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश, तया भाविका जगदीश सबाय सांभाळी श्रीराम, दया संसाराचे दुःख विवेके वाटे परमसुख, संसार सुखाचे नी पडत मूर्ख लोधो न पडती श्रीराम, जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिती स्वानंद सोहळा, जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय श्रीराम, ते अक्षय सुखे सुखावले संसार दुःखे विसरले, विषये रंगी वो रंगले श्रीरंग रंगी श्रीराम, तया सफावली नरदेह पेटी केली ईश्वरेशी साटी, येरे अभाविके करंटी नरदेह गेला श्रीराम, आवचटे निधान जोडले ते कवडीच्या बदले नेले, तैसे आयुष्य निघोन गेले अभाविकाचे श्रीराम, बहुत तपाचा साठा तेने लाधला परीस गोटा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नये श्रीराम, तैसा संसारास आला माया जाळी गुंडाळला, अंती एकलाची गेला हात झाडूने श्रीराम, या नरदेहाचेनी संगती बहुत पावले उत्तम गती, येके बापुडी याता याती वर पडी जाली श्रीराम, या नरदेहाचेनी लाग वेगे सार्थक करावे संतसंगे, नीज योनी दुःख मागे बहुत भोगिले श्रीराम, कोण समजो येईल कैसा याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडोर जाती श्रीराम, तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कळत्रादी सकळ बिघडो न जाती श्रीराम, पाहिली घडी नव्हे आपुली वयसा तरी निघोन गेली, देह पडताच ठेविली आहे नीच योनी श्रीराम, स्वान शुकरादिक नीच याती भोगणे घडे विपत्ती, तेथे काही उत्तम गती पावी देत नाही श्रीराम, मागा गर्भवासी आटाटी भोगिता जालासी रे हिंपुटी, तेथून या थोरा कष्टी सुटलासी दैवे श्रीराम, दुःख भोगिले आपुल्या जीवे तेथे कैची होती सर्वे, तैसेची पुढे एकले ठावे लागेल बापा श्रीराम, कैची माता कैचा पिता कैची बहीण कैचा भ्राता, कैची सुहृदे कैची वनिता पुत्र कळत्राधिक श्रीराम, हे तू जाण मावेची आवघी सोयी रे सुखाची, हे तुझ्या सुख दुःखाची सांगा ती नव्हे ती श्रीराम, कैचा प्रपंच कैचे कुळ कासया होतोसी व्याकुळ, धन कण लक्ष्मी सकळ जाई जणे श्रीराम, कैसे घर कैचा संसार कासया करीसी जोजार जन्मवरी वाहोन भार शेखी सांडून दासी श्रीराम कैसे तारुण्य कैसे वैभव कैसे सोहळे हावभाव हे सकळ ही जाण माव माईक अपमाया श्रीराम येत क्षणी मरोन दासी तरी रघुनाथी अंतरलासी माझे माझे म्हणतोसी म्हणवनिया श्रीराम त्वा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी मायबापे किती स्त्री कन्या पुत्र होती लक्ष्या अनलक्ष श्रीराम कर्मयोगे सकळ मिळाली येके स्थळी जन्मास आली ते तुवा आपुली मानली कैसी रे पढत मूर्खा श्रीराम तुझे तुझ नव्हे शरीर तेथे इतरांचा कोण विचार आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे श्रीराम एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी श्रीराम जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी मा जेणे घातले जन्मासी त्याशी कैसे विसरावे श्रीराम अहर्निशी जा भगवंता सकळ जीवांची लागली चिंता मेघ वरुषे दयाची सत्ता सिंधू मर्यादा धरी श्रीराम भूमी धरिली धराधरे प्रकट होई जय दिन करे ऐसी सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो का श्रीराम ऐसा कृपाळू देवाधिदेव नेणवे जयाचे लाघव जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे श्रीराम ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडून धरिती विषय काम ते प्राणी दुरात्मे अधर्म केले पावती श्रीराम रामे विण जे जे आस तितुकी जाणीव नैराश माझे माझे सावकाश सीण चिकुरे श्रीराम जयास वाटे सीण व्हावा तेणे विषयो चिंतीत जावा विषयो न मिळता जीवा तगबग सुटे श्रीराम सांडून राम आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतन त्या सी कैचे समाधान लोलंगतासी श्रीराम जयास वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मूळ जे श्रीराम जेथे वासना झोंबो न पडे तेणेची अपाय दुःख जडे म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी श्रीराम विषय जनित जे जे सुख तेथेच होते परम दुःख पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे श्रीराम गळा गिळिता सुख वाटे वोढून घेता घसा फाटे का तेवा पुढे मृग आपटे चारा घेऊन पळता श्रीराम तैशी विषये सुखाची गोडी गोड वाटे परीते कुडी म्हणून या आवडी रघुनाथी करावी श्रीराम एकोनी बोले भाविक कैसेनी घडे जी सार्थक सांगा स्वामी येम लोक चुके जेणे श्रीराम देवासी वास्तव्य कोठे तो मद कैसे निभेटे दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी श्रीराम धडपुडी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती ऐसा उपाय कृपा मूर्ती मद दीनाश करावा श्रीराम वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे तेणे होईल स्वभावे समाधान श्रीराम कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन भगवत भजनांचे लक्षण मद निरोपावे श्रीराम ऐसा म्लान वदने बोले धरिले सुदृढ पाऊले कंठ सद्गतीत गळाळे अश्रुपात दुःखे श्रीराम देखोनी शिष्याची अनन्यता भावे वोळला सद्गुरुदाता स्वानंद तुंबळेल आता पुढिले समासी श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास दहावा श्रीराम 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 जय जय रघुवीर। समारथ।